अग सवाल माझा ऐकून घ्याव आणि साम्यात बाय उत्तर द्याव आणि दोन बेटाचं फळ मला दाखवून द्याव.
Bye.